सुपर इट्स 93 फॅरेड एफएम वर श्रुती आहे तुमच्यासोबत टॉक टाइम मध्ये. आणि सध्या चित्रपटांचं शूटिंग थांबलं आहे, पण खरं सांगू माणुसकीचं काम थांबलेलं नाही. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मुळशी पॅटर्न या चित्रपटाचे प्रोड्युसर पुनीत बालन यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. लॉकडाऊनच्या फेजमध्ये 50,000 जास्त फॅमिलीजना त्यांनी अन्नधान्य दान केलं आहे, त्यांना एक आधार दिला आहे. आणि ह्या अशा लोकांमुळे, अशा कोरोना वॉरियर्समुळे आपल्याला माणुसकीचा एक चांगला चेहरा दिसला आहे, ही खरंच खूप समाधानाची बाब आहे. आणि म्हणूनच यांच्याशी आज आपण बोलणार आहोत टॉक टाइम मध्ये.
नमस्कार रेड एफ एम लिसनर्स, मी पुनीत बालन, निर्माता मुळशी पॅटर्न. तुम्ही मला ऐकताय आरजे श्रुती सोबत टॉक टाइम मध्ये. थँक्यू आरजे श्रुती आणि थँक्यू रेड एफ एम.
आणि पुनीत, काय सांगाल रेड एफ एम लिसनर्स ना आपल्या या कामाबद्दल? कारण इन्स्पायर होतात लोक आणि ते सुद्धा इतरांना मदत करण्याचा विचार करतात अशा लोकांशी संवाद साधल्यामुळे.
पहिली गोष्ट मला हे सांगायला लागेल की इंद्राणी बालन फाउंडेशन जी आहे ही वर्षभर सामाजिक उपक्रम करतात. ग्रामीण भाग असू द्या, शहरी भाग असू द्या, एज्युकेशन असू द्या, मेडिकल असू द्या किंवा इतर गोष्टी असू द्या, त्याच्यात सायकल वाटप असू द्या ग्रामीण भागात, कम्प्युटर वाटप असू द्या, स्कूल बांधायचं काम असू द्या, लायब्ररीज करायचं असू द्या, स्कॉलरशिप असू द्या, हे अनेक उपक्रम आम्ही करतो आमच्या संस्थेच्या थ्रू. पण करोनाच्या ह्या संकटात जेव्हा पूर्ण जग थांबलं आहे, समाजाला जेव्हा गरज आहे तेव्हा आपण मदत केलं नाही तर कधी करणार? आणि एक संस्था म्हणून आम्ही अनेक गटांमध्ये ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवलेत आणि मदत केली. कारण आम्ही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधनं आहे, एक निर्माता आहे, म्हणून जे आपले आमचे बॅकस्टेज आर्टिस्ट असतात ते स्पॉट बॉय असू द्या, लाईट बॉय असू द्या, इस्त्रीवाला असू द्या, कॉस्ट्युमवाला असू द्या, शूटिंग थांबल्यामुळे यांचं पूर्ण हातावर पोट असतं आणि दररोज रोजगारीवर हे काम करतात. तर असे 450 कलाकारांना पुण्यातले आपण आर्थिक मदत केली up to 10 lakh rupees. प्रत्येकाच्या अकाउंटला आपण ते एक महिन्याचं तरी त्यांचं राशन चालू दे, घर चालण्यासाठी जे लागतं तेवढे पैसे आपण आपली संस्थेकडनं दिली. 50 गटांना आपण 2.5 lakh आर्थिक मदत केली. मग आम्ही अन्नधान्य किट वाटपचं ठरवलं होतं. जे गरजू कुटुंब असतात ते कुटुंबांपर्यंत अन्नधान्य किट वाटप करायचं आम्ही ठरवलं होतं. पहिल्या टप्प्यात आम्ही 10,000 टार्गेट ठेवलं होतं. 10,000 किट आम्ही पुणे शहर, पुणे जिल्ह्यात वाटू. पण मला आनंद वाटेल हे सांगायला तुम्हाला की आतापर्यंत म्हणजे 50,000 किट आपण पुणे शहर, पुणे जिल्हा आणि सातारा आणि कराडला वाटप केली आहे. गुरुद्वारा असू द्या, वेगवेगळी सामाजिक संस्था असू द्या, अशा संस्थांना पण आपण वाटप करून 750 पर्यंत अन्नधान्य वाटप आपण केलं आहे या करोनात.
हे खरंच खूप मोटिवेटिंग आहे. सो पुनीत यांच्या सोबत आपल्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत. कुठेही जाऊ नका, एकत्र टॉक टाइम बजाते रहो.